चीनीमंडी.com पॉडकास्ट।
यूएसडीए कडून जागतिक साखर उत्पादनाच्या पूर्व अंदाजात घट। संयुक्त राज्य अमेरिका कृषी विभागाच्या विदेशी कृषी सेवेनं आपल्या नव्या अहवालात 2019-20 हंगामात भारतात साखरेचं उत्पादन घटण्याच्या अंदाजामुळं जागतिक साखर उत्पादन 6 दशलक्ष टनानं कमी होऊन 174 दशलक्ष पर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे। अहवालात म्हटलं आहे की उसाचा उपयोग अधिक करून इथेनॉलसाठी केल्यामुळं साखर उत्पादन यावेळी ब्राझीलमध्ये 29.4 दशलक्ष टनाहून थोडं कमी होण्याचं अनुमान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घटत्या किमतींनी ब्राझीलला इथेनॉल उत्पादनावर भर देण्यास मदत केली आहे। साखरेच्या अतिरिक्त उत्पादनानं किमती कमी केल्या आहेत आणि कारखाने आपल्या आवडीच्या इथेनॉल उत्पादनाकडे वळले आहेत। अलीकडेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकड्यानुसार भारतात चालू हंगामादरम्यान 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत 4.85 लाख टन साखर उत्पादन झालं आहे। 2018-19 हंगामात 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत हे उत्पादन 13.38 लाख टन होतं। भारतात नव्या हंगामात साखर उत्पादनात 64% घट होऊ शकते।